पाठ्यपुस्तक पाठ 3 भेटीगाठी 6 संवाद ऐकूया. विनंती.
भेटीचा योग.
नमस्कार सर, माझं चुकत नसेल तर आपण विश्वास कुबेर?
होय. आपण?
नाही नाही, आपली ओळख नाहीये, म्हणजे कधी भेट झालेली नाहीये. पण कधीपासून भेटायचं होतं. तसा मी एक दोनदा प्रयत्नही करून पाहिला, पण जमलं नाही. आज योगायोगानं भेट होते. मी माधव आबनावे ह्याच विद्यापीठात शिकवतो, पण सध्या प्रबंध पूर्ण करण्यासाठी रजा घेतलीय.
डॉक्टरेट करता आहात?
होय. त्याच संदर्भात भेट मिळू शकेल का?
आज कठीण आहे हो. 2-3 भेटी आधीपासूनच ठरल्या आहेत.
प्लीज सर, अर्धाच तास, कारण पुन्हा भेटीचा योग येईल न येईल.
एकदम भेटीचा योग वगैरे? होईल हो आपली भेट, काळजी करू नका.
तसं नाही सर, पण 2 महिन्यात मला प्रबंध पुरा करायचा आहे म्हणून म्हटलं.
बरं बरं, कधी भेटूया? रात्री उशिरा चालेल?
किती वाजता आणि कुठं भेटायचं?
इथंच, 10 नंतर.
मी 5 मिनिटं अगोदरच इथं असेन. धन्यवाद सर.